हॅलो, गौरव कुलकर्णी सर बोलतात ना? सर नमस्कार, मी अमित गुजराती बोलतो आहे, परांजपे स्कीमच्या आर्यवर्त प्रोजेक्ट मधून, नाशिक लोकेशन मधून. हा सर, आपण एन्क्वायरी केली होती प्रोजेक्ट संदर्भात. येस सर. तर सर आपलं काय चॉईस होता सर, काय बघत होता आपण? 2 BHK, 1 BHK काय बघता? ओके 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 ठीक आहे. हो का? बरं बरं, ग्रेट. हो, कदाचित आपण मग भेटलो असेल सर, डेफिनेटली.